श्रीरामचन्द्राकरुणासमुद्रा ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। भक्ति ज्ञान वैराग्य लक्षण नीति न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे प्रसंगे हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ती धरावी निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या पूर्व पक्ष त्यागुन सिद्धांत निरूपण करावे नेमस्त बहुधा बोलणे अव्यावेस्त बोलोची नये करावे वेद पारायण सांगावे जनासी पुराण माया ब्रह्मींचे विवरण साकल्य वदावे। दासबोध दशक चौथा समास दुसरा कीर्तन भक्ती नाम समास। रविवारी सकाळी जेव्हा 2 तासाचं ध्यान आपण ठेवतो त्या दिवशी संध्याकाळी मला दासबोधावर बोलायला मिळतं, कारण रविवारी सकाळचं प्रवचन होत नाही त्यामुळे संध्याकाळी माझं दासबोधाचं प्रवचन ठेवलेलं असतं। श्रवण भक्ती समास पाहिल्यानंतर मागच्या वेळपासून कीर्तन भक्तीला सुरुवात झाली। श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत म्हणजे उत्सुकतेने ऐकण्यापासून ते परमात्म्याशी एकरूपतेपर्यंत परमार्थाचा प्रवास भक्तीच्या अंगाने कसा होतो त्या नवविधा भक्तीचं दासबोधामध्ये निरूपण केलं। या ज्या सर्व भक्ती आहेत या खरं म्हणजे एकांतात आणि एकट्यानी करण्याच्या अशा आहेत। कीर्तन भक्ती या नावामुळं आपल्याला कीर्तनकार आणि कीर्तनाला जाणं कीर्तन ऐकायला जाणं अशा प्रकारे दुसरा कोणीतरी कीर्तन भक्ती करतो आणि आपण श्रवण भक्ती करतो असा एक भाव निर्माण होतो आणि तशा पद्धतीने तो खराही आहे। पण जसं श्रवण आपल्यासाठी करायचं एक कीर्तन मधलं जर सोडून दिलं तर विष्णू हो स्मरण हे आपल्यासाठी करायचं, पादसेवन हे आपण स्वतः करायचं, विष्णू स्मरण आपण स्वतः करायचं, श्रवण आपण स्वतः करायचं, तसं कीर्तन भक्ती देखील दुसऱ्या कोणीतरी करायची आणि आपण ऐकायची असा त्याचा अर्थ नाही। पूजा आपण करायची, स्वामीजी कोणाकडं लता मंगेशकरांकडं मुंबईला ज्ञानेश्वरीच्या प्रवचनासाठी म्हणून गेले। आपल्या बाबासाहेब पुरंदरेंनी स्वामीजींना असं सांगितलं की ज्ञानेश्वरीवर खूप प्रेम आहे, रोज 10 ओव्या वाचल्याशिवाय झोपत नाहीत आणि त्यांची तुमचं प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा आहे म्हणून स्वामीजी गेले। स्वामीजींचं तिथं प्रवचन झालं, प्रवचन झाल्यानंतर थोडा वेळ देवघरात स्वामीजींशी बोलत त्या बसल्या। स्वामीजी म्हणायचे सांगायचे प्रवचनामध्ये की चांदीचे सोन्याचे देव चांगला देव्हारा, पूजा कोण करतं? तर ते म्हणाले की त्या म्हणाल्या पुजारी येऊन पूजा करतो. पुजारी येऊन पूजा करतो तर पूजेचं पुण्य पुजाऱ्याला मिळेल, तुम्ही काय करता? त्या म्हणाल्या मला वेळच नसतो. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये मी इतकी बिझी असते की मला कशाला वेळ मिळत नाही. पण मोठ्या भक्तिभावाने हे उभारले खरं. अर्चन भक्ती देखील स्वतः करायची आहे. जसं कोल्हापूरला मुलाला ठेवलं तब्येत सुधारण्यासाठी म्हणून आणि इथून पैसे पाठवायला सुरुवात केली 10,000 रुपये, चांगला खुराक, दूध वगैरे पीत जा. आणि त्यांनी अजून एका मुलाला द्यायला सुरुवात केली की चांगला खुराक वगैरे कर, तर याची जशी तब्येत सुधारणार नाही. आपल्या मुलाची तब्येत सुधारायची असेल तर त्यांनीच जोर बैठका मारणं जसं गरजेचं आहे, तसं परमार्थ करायचा असेल तर तो स्वतः करणं गरजेचं आहे. या नवविधा भक्तीमध्ये कीर्तन भक्ती या नावामुळं, कीर्तन या नावामुळं आणि बऱ्याच वेळेला कीर्तनकार विशिष्ट लोक आणि ऐकणारे मात्र जनसमुदाय मोठा असं असल्यामुळं कीर्तन भक्ती ही थोड्या लोकांवर सोपवलेली गोष्ट आणि आपला आणि त्याचा काही संबंध नाही अशा प्रकारची भावना किंवा भूमिका राहते. सद्गुरु मुखातून जर श्रवण झालं आणि ते श्रवण अत्यंत प्रेरक असेल, श्रवण करणारा असेल त्यांनी खूप प्रेरणा जर घेतली, तर तो स्वस्थ बसू शकत नाही. वारंवार श्रवण झाल्यामुळं परमार्थ करण्याची विलक्षण जिज्ञासा त्याच्या ठिकाणी निर्माण होते. जर वक्ता प्रेरक असेल आणि अनुभव ज्ञानाने संपन्न असेल आणि सात्विक जीवनाचं आवाहन तुमच्या समोर सातत्याने करत असेल आणि त्याचंही आचरण तशाच प्रकारचं असेल, तर श्रोते फार काळ केवळ श्रोते या भूमिकेवर राहू शकत नाहीत. श्रोत्यांना देखील इच्छा होते की आपणही काही करावं. जगामध्ये सगळ्या प्रकारच्या ज्या क्रांत्या झाल्या, जीवनामध्ये परिवर्तन झाली, ती परिवर्तन होण्याचं कारण कोणातरी समर्थ व्यक्तीकडून केलेलं श्रवण आणि घेतलेली प्रेरणा हेच आहे. अगदी इतिहासामध्ये देखील, परमार्थामध्ये देखील आहे. परमार्थामध्ये तर खूपच आहे. परमार्थामध्ये उपनिषद जर काढली तर कोणीही शिष्य सद्गुरूंकडे जातो समीधा घेऊन नम्रपणानी आणि आधीही भगवान ब्रह्मेती, भगवंतांनी ब्रह्माबद्दल मला सांगावं अशी विनंती करतो आणि सद्गुरु त्याला उपदेश करतात. त्या उपदेशाने त्याच्यात बदल व्हायला सुरुवात होते, तो त्यांच्यापाशी जाऊन राहतो. पण मी गोष्ट वाचलेली होती की इंडिया हाऊसमध्ये, लंडनमध्ये सावरकर जेव्हा राहत होते तेव्हा सावरकरांच्या त्या हॉस्टेलमध्ये इंडिया हाऊसच्या मदनलाल धिंगरा नावाचा तरुण मुलगा राहत होता, पंजाबी. आणि त्याचं इतकं सुखासीन जीवन होतं, वडील गडगंज होते आणि तिथं त्या काळात देखील अतिशय भोगामध्ये किंवा विलासामध्ये तो मग्न असे. सावरकरांच्या बोलण्या चालण्याची इतकी विलक्षण छाप त्याच्यावर पडली की त्यांनी त्याच्या सगळ्या विलासी जीवनाचा त्याग केला. श्रवणामुळे काय होऊ शकतं? पुढे मदनलाल धिंगरा क्रांतिकारी कार्यामध्ये उतरले. त्यांनी लंडनमध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळी झाडून मारलं. मदनलाल धिंगरा फाशी गेले. श्रवणाने कशी प्रेरणा मिळते हे शिवाजी महाराजांवरून देखील आपल्या लक्षात येतं. दादोजी कोंडदेव आणि जिजाबाईंनी ज्या पद्धतीने घडवलं शिवाजी राजांना, तर श्रवणाचाच मोठा भाग होता. मी नुकतंच भगवान रामकृष्णांवर एक व्याख्यान रामकृष्ण मठामध्ये दिलं. तर रामकृष्णांच्या पूर्वायुष्यातल्या चरित्रामध्ये साधक दशा सुद्धा सुरू झालेली नव्हती. त्यांच्या गावात बरेच साधू येत असत. जगन्नाथपुरीला जाण्याचा रस्ता त्यांच्या गावावरून जात असे आणि तिथे एका धर्मशाळेमध्ये कितीतरी साधू येऊन उतरत असत आणि रामकृष्ण त्यांच्याकडून अत्यंत श्रद्धेने श्रवण करत असत. श्रवणामधून सुरुवात झाली आणि इतक्या तन्मयतेने श्रवण करत असत, परमार्थातले विविध मार्ग, विविध उपासना याची माहिती त्यांनी घेतली, त्यांची ते सेवा करू लागले, तसंच भगवत कथा ऐकायला लागले. भगवत कथा ऐकून कशी भक्तांची चरित्र होऊन गेली याचं अवलोकन करायला लागले. काही ना काहीतरी अव्यक्त निश्चय त्यांचा घडायला सुरुवात झाली. त्याच्यात व्यक्तता आलेली नव्हती, तरी देखील एक प्रकारे प्रेरणा मिळतच गेली. जेव्हा त्यांच्या भावानी त्यांना भिक्षुकी शिकवायचं ठरवलं तेव्हा ते म्हणाले की तांदूळ गोळा करणाऱ्या विद्येचं काम मी करणार नाही, मला त्याच्यापेक्षा पुढचं काहीतरी काम करायचं आहे, मला परमेश्वर प्राप्ती हे माझ्या जीवनाचं ध्येय ठेवायचं आहे, असं रामकृष्णांचे उद्गार होते. त्यांनी नकार दिला. याचं कारण पूर्वी घडलेलं श्रवण ही एकमेव गोष्ट होती. अशा प्रकारे ज्याला श्रवण घडतं तो ज्या वस्तूचं श्रवण केलेलं असेल त्याची स्तुती करायला सुरुवात करतो, त्याला कीर्तन असं म्हटलेलं आहे. म्हणून भगवंतांचे गुणानुवाद अथवा अक्षर, अव्यक्त, निर्गुण, निराकार परमात्मा त्याच्या संबंधीचं निरूपण, चरित्र गायन भक्ताचं, गुणवर्णन हे कीर्तनामध्ये सहजच जमा होतं. खरं म्हणजे स्वाभाविक कीर्तनाचा विषय हा साधकाच्या पक्षी परमेश्वराच्याही आधी सद्गुरू हा ठरतो. ज्याच्याकडून श्रवण करतो त्याच्याकडून इतकं प्रेरक श्रवण घडायला सुरुवात होते की त्या व्यक्तीचा महिमा, त्यांचं चरित्र, त्यांचे गुण, त्यांनी केलेलं कर्तृत्व, त्यांनी केलेली साधना, त्यांचा बोध याच्याविषयी जो भेटेल त्या सुरुधाला सांगावं असं वाटायला लागतं, त्याला कीर्तन असं म्हणतात. आपल्या अंतःकरणात जे खूप ठसलेलं असतं त्याच्याविषयी आपण सतत बोलत राहतो, म्हणून कीर्तन पैशाचं होऊ शकतं, कीर्तन व्यवसायाचं होऊ शकतं, कीर्तन आपल्या मानाचं होऊ शकतं आणि कीर्तन सद्गुरूंच्या गुणानुवादाचं होऊ शकतं. आणि सद्गुरूंवरून मग परमेश्वराचं कसं जीवन होतं हे सद्गुरूंच्या मुखातून समजल्यामुळं रामकृष्णादिकांवर अत्यंतिक प्रेम निर्माण होतं. एरवी ते ऐतिहासिक पुरुष होते. आमचा आणि त्यांचा संबंध फक्त नमस्कारापुरता होता, पण रामांचे गुण काय आहेत याच्यामध्ये विचार करण्याची गरज ही सद्गुरूंमुळे निर्माण होते. कसं श्रीकृष्णांचं चरित्र घडलं हे सद्गुरु मुखातून श्रवण झाल्यामुळं मग अंतःकरणावर ठसतं आणि त्याचे गोडवे गायला सुरुवात होते. अशा वेळेला सद्गुरूंबरोबरच होऊन गेलेल्या अवतारांचंही गुण, चरित्र, तत्व, विवरण यालाही कीर्तन म्हणण्याचा प्रघात सुरू झाला. आणि हे कीर्तन हे प्रत्येकाने करण्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे हे सहजच घडत जातं. मला असं आठवतं, मी तेव्हा 19 स्वामीजींकडे आलो तेव्हा 19 वर्षांचा होतो. माझ्या किती मित्रांना मी उत्सुकतेने त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांच्यातले काही स्थिर झाले काही, पण दुकानात किंवा प्रवचनाला घेऊन गेल्यानंतर तिथून बाहेर पडल्यावर फार उत्सुकतेने माझा पहिला प्रश्न असायचा की कसं वाटलं, आणि मी स्वामीजींबद्दल सांगायला सुरुवात करायचो. कोणाला ते पटायचं, कोणाला पटायचं नाही, तो व्यक्तिगत भाग जरी झाला तरी देखील सांगण्याचं काम मी इतक्या उत्साहाने करत असे असं वाटत असे की किती लोकांना हे सांगू आणि कोणी कोणी याचा लाभ घेईल तेवढे थोडे. म्हणून समर्थ म्हणतात की सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथायोग्य. जर श्रवण घडलेलं असेल उत्तम रीतीने तर आपोआपच हरिकथा करावी असं वाटायला सुरुवात होते. हरिकथा करण्याबद्दल अत्यंतिक ओढ निर्माण होते. रामकृष्णांचं असं सांगतात की रामकृष्ण भागवतातल्या कथा ऐकत असत साधूंकडून आणि त्या परत सांगण्यासाठी लक्षातही ठेवत असत आणि हेही लक्षात ठेवत असत वेगवेगळ्या साधूंकडून, पण त्याच त्याच कथा ऐकल्यामुळं कथा कशा प्रकारे सांगितली तर ती रोचक आणि परिणामकारक होते याचाही ते विचार करत असत. ही रोचकता आणि परिणामकारकता ही आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला दुसऱ्याच्या अंतःकरणाला रोचक आणि परिणामकारक कशी होईल याचा खूप विचार करत असत. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. आणि मग आपल्याला ज्या विषयी अत्यंत ओढ निर्माण झालेली आहे, प्रेम निर्माण झालेलं आहे, त्याची कथा सांगणं, निरंतर कथा करत राहणं, अशा प्रकारची एक गोडी निर्माण होते. तरी देखील समर्थ असं सांगतात की आपुलिया सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा. ही हरिकथा आपल्या सुखाकरता करावी आणि त्याच्यामध्ये आपला स्वार्थ असावा. कधी कधी हरिभक्त आहे त्याची टिंगल होण्याची देखील शक्यता असते. साधा मनुष्य, मी असं वाचलं की रुईया कॉलेजमध्ये मुंबईला प्रथम सोनोपंत दांडेकर पुण्याहून बदलीहून रुईया कॉलेजमध्ये जॉईन होण्यासाठी गेले तर त्यांची कीर्ती आधीच पोचलेली होती की टोपी सदरा धोतर असे हे प्रोफेसर तत्वज्ञान शिकवणारे आणि आळंदी पंढरीची वारी करतात आणि तेव्हा ते महाराज ह भ प म्हणून प्रसिद्ध नव्हते. सोनोपंत वर्गात पाऊल टाकल्याबरोबर सगळ्या मुलांनी हा जल्लोष केला, कुंडलीक वरदा हरी विठ्ठल आणि विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तर टेबलाच्या मागे उभं राहून सोनोपंतांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. प्रत्यक्षात मुलं टिंगल करत होती, चेष्टा करत होती, पण सोनोपंतांचे डोळे अश्रूंनी व्हायला लागले आणि ते म्हणाले की मी तुमच्याबद्दल वेगळ्या अपेक्षा धरून आलेलो होतो, पण हा वर्ग इतका भगवत भक्त आहे हे पाहून मला फार बरं वाटलं. आणि मग त्यांनी जे व्याख्यान दिलं तत्वज्ञानावरचं ते ऐकून मात्र मुलं अतिशय अवाक झाली. हरिकथा आपल्या सुख स्वार्थाकरता करावी, त्याच्यामध्ये आपला स्वार्थ असावा. दुसऱ्याला शिकवण्यामध्ये देखील स्वतःचा स्वार्थ असतो, कारण शिकवण्यामुळं शिकवण्याचा विषय पक्का होतो. दुसऱ्याला ज्ञान दिल्यामुळं ज्ञानाचा विषय ज्ञान देणाऱ्याच्या ठिकाणी जास्त पक्का होतो. जेव्हा दिलं जातं तेव्हा शास्त्रज्ञ असं म्हणतात की एका व्याख्यानामध्ये आणि एकाग्रतेने श्रवण करणारा विद्यार्थी साधारणपणाने 70-75% ग्रहण करतो जो विषय सांगितलेला असतो तो, आणि ज्याचं लक्ष वेदाचं असतं असा 55-60% ग्रहण करतो, आणि ज्याचं लक्षच नसतं त्याला जवळपास काही समजत नाही, मधून अधून थोडं समजल्यासारखं होतं. पण जो बोलतो, जो तो विषय मांडत असतो, त्याचा मात्र विषय जवळपास 100% पक्का होतो. सांगत असताना आपल्या स्वतःचाही विषय पक्का होतो. भक्ती प्रकार सांगताना पूजा दिशु अनुरागहा इति पाराशर्यहा. नारदांनी भक्तीसूत्रामध्ये कथा दिशु इति गर्गहा आत्मरती अविरोधेन इति शांडिल्यहा नारदस्तु तदर्पित अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति, अशी भक्तीची व्याख्या सांगितली. भक्तीबद्दल आधी होऊन गेलेल्या किंवा ज्यांना भक्ताचार्य म्हणून ओळखलं जातं अशा मंडळींची मतं आधी नारदांनी सांगितली. त्याच्यामध्ये परमार्थामधल्या उदारतेचं लक्षण असं की नारदांनी आपल्या शिष्याचं भक्तीबद्दलचं काय मत आहे ते प्रथम सांगितलं. व्यास हे नारदांचे शिष्य. व्यासांनी पूजा दिशू अनुरागहा, भक्ती म्हणजे अत्यंत अनुरागानी पूजा करणं म्हणजे भक्ती, असं व्यासांचं मत नारदांनी प्रथम सांगितलं. मग गर्ग मुनींचं सांगितलं, कथा दिशू इति गर्गहा, कथेमध्ये अत्यंत रममाण होणं आणि रममाण होऊन कथा करणं ही भक्ती, असं गर्ग मुनी म्हणाले. कथेमध्ये अत्यंत मग्न होणं, कथा सांगताना देहभान देखील विसरून जाणं म्हणजे भक्ती. आत्मरती अविरोधेन, अत्यंत अविरोध अशा पद्धतीने सतत मी आत्मा, मी देह मन बुद्धी नाही, देह मन बुद्धीच्या बुडाशी असणार शुद्ध चैतन्य ते मी, आत्मचैतन्य ते मी, अशा प्रकारची भावना ठेवणं म्हणजे भक्ती, हे शांडिल यांनी सांगितलं. आणि नारद म्हणतात, माझं स्वतःचं मत असं की नारद असतू तदर्पित अखिलाचारता, त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं, तत विस्मरणे परम व्याकुलता इति, आणि त्याचं जर विस्मरण झालं तर अतिशय व्याकुलता प्राप्त होणं, खूप व्यथित होणं. आणि लगेच नारद म्हणाले, यथा व्रज गोपिकानाम, व्रजामध्ये गोपींचं जे होत होतं त्याला नारद भक्ती म्हणतात. सर्व कर्म अखिल आचरता, सर्व कर्म अखिल आचरण हे तदर्पित कृष्णाला अर्पण या भावनेने त्या करत होत्या. तो चोरी करायला यावा आपल्या घरी म्हणून एखादी खिडकी उघडी ठेवून जात असत आपल्या घरी. त्यांनी यावं, त्याच्या हाताला लागेल असं शिंक बांधत असत आणि चोरी करून निघून जाण्याच्या ऐवजी त्याला पकडण्यात त्यांना रस होता, त्याला स्पर्श करण्यात त्यांना रस होता, त्या त्याला पकडत असत. त्याला रागवण्यात त्यांना रस होता, त्या त्याला रागवत असत, त्याला बांधून ठेवत असत. त्यांची सर्व कर्म उगीच त्याच्या घरावरून चक्कर मारत असत, तो कुठेतरी दिसेल म्हणून उगीच त्याच्या घरावरून जाणं, तो जिथं खेळायला जातो त्या भागातच जाणं, आणि सर्व कर्म करत असताना त्याच्या अनुसंधानाने ती कर्म करायची. गाईची धार काढत असताना देखील कृष्णाचं अनुस्मरण आठवण, सर्व कर्म करत असताना, सासू सासऱ्यांचं करत असताना, पतीचं करत असताना, सगळ्या चित्तवृत्ती कृष्णाकडं, त्याला अर्पण करून सर्व कर्म करणं, तत विस्मरणे, आणि ज्या ज्या वेळेला त्याचं विस्मरण होईल त्या त्या वेळेला. संसार करताना असे प्रसंग येतात की ज्या वेळेला विस्मरण घडतं, इतर कोणत्या तरी महत्वाच्या कामामध्ये गर्क होणं, कारण मनुष्य मात्र एकदेशी आहे, एकदेशी म्हणजे एका वेळेला एका ठिकाणी राहतो, राहू इच्छिणारा असा. जसा देह इथं आहे, तुम्ही इथे येऊन बसलेले आहात, त्या अर्थी घरी नाही. तुम्ही घरी असाल तर केंद्रात काय चाललंय असं तुमचं मन जाऊ शकेल, मात्र इथं ऐकायला बसलेले असताना अजून एक महत्वाचा विषय जर आठवला तर मन तिथं जाईल, आणि मन जर तिथं गेलं तर इथले शब्द नुसते कानावर पडतील, त्याचा उपयोग काही होणार नाही. जर महत्वाची काही कामं होत असतील तर कृष्णाचं स्मरण होणार नाही, सद्गुरूंचं स्मरण होणार नाही, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचं स्मरण होणार नाही. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे, समर्थ भले म्हणाले पण आठवण होणार नाही. मला आठवतं की कॅल्क्युलेशन करत असताना बँकेमध्ये कशी आठवण ठेवणार? जेव्हा हाताने माहेवाऱ्या बेरजा मारत असू आम्ही, तेव्हा आठवण कशी ठेवणार? महाराज असं म्हणत असत की अशी जी बौद्धिक कामं आहेत ती बौद्धिक कामं करत असताना किंवा कधी कधी व्यग्रता असते, आपली मुलगी सासरी आहे, परगावी आहे, तिला बरं नाहीये असं जर कानावर आलं तर तिला आता कसं असेल, अशा प्रकारची काळजी वाटणं स्वाभाविक आहे आईला वडिलांना. अशा वेळेला सद्गुरु वचनाचं किंचित काळ विस्मरण होणं शक्य आहे, अथवा सद्गुरूंचंही विस्मरण होणं शक्य आहे. पण विस्मरण झालं हे लक्षात आल्यावर मात्र परम व्याकुळ होणं म्हणजे भक्ती असं नारद म्हणतात. याच्यामध्ये आपला स्वार्थ आहे. स्वार्थ असा आहे की जेव्हा आपण कथा करतो तेव्हा बहुधा म्हणजे अगदी तो मी नव्हेच, मी जर तुम्हाला फसवायलाच आलो असेन तुमच्या घरात तर माझं तुमच्याशी बोलणं चालणं एक आणि माझा मतलब दुसरा असं माझं वर्तन राहू शकतं. अन्यथा एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी बोलते, चालते, संबंध ठेवते, गोष्टी करते, तेव्हा अंतःकरणातल्या गोष्टीच बाहेर काढत असते, आपल्या बुद्धीने विचार करून बोलत असते, तर्क वापरत असते, आपलं जे चांगल्यात चांगलं आहे तर ते देत असते. म्हणून तत्व विवरण करत असताना आपल्याला जे चांगल्यात चांगलं कळलेलं आहे त्याचं विवरण करणं, सद्गुरूंविषयी गोष्टी सांगताना, भगवंताविषयी कथा सांगताना अंतःकरणपूर्वक सांगणं हे खरंच आहे, आणि त्याचा पहिला परिणाम आपल्यावर होतो, सांगणाऱ्यावर होतो. ऐकणाऱ्यावर किती होईल माहित नाही, पण सांगणाऱ्यावर मात्र जबरदस्त होतो. प्रत्येक वेळेला मी जेव्हा स्तुती करेन तेव्हा त्या स्तुतीचा माझ्या अंतःकरणावर परिणाम होतो. त्याच्यात माझा स्वार्थ आहे, दुसऱ्याचं किती भलं होईल माहित नाही. म्हणून स्वामीजी असं म्हणत असत की स्वांत सुखाय मी ज्ञानेश्वरी निरूपणाला सुरुवात केली. सर्वात शेवटी माझं हितच महत्वाचं, स्वचं हित महत्वाचं, अंततः माझ्या हिताकरता म्हणून मी ज्ञानेश्वरी सांगतो आहे. ज्ञानेश्वरी सांगण्यात माझं सुखही आहे आणि स्वार्थही आहे. हरिकथा करण्यामध्ये माझं सुखही आहे आणि स्वार्थही आहे. आपुल्या सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथे वीण सर्वथा राहो चिनये. आणि जर तुम्ही खरेच प्रेरित झालेले असाल तर हरिकथा करालच कराल. कोणी कीर्तनकार हरिकथा करेल आणि तुम्ही ऐकाल असं होणार नाही. या हरिकथेचं स्वरूप काय असेल? तुम्ही तुमच्या मित्राला सहज नामस्मरणाविषयी सांगाल, सहज ध्यानाविषयी सांगाल, सांगाल तेव्हा तुमचं पक्क होईल, त्याचा विषय सोडून द्या. त्याच्यात आपलं सुख आहे आणि आपला स्वार्थ आहे. त्याच्या गप्पा ऐकण्यापेक्षा किंवा दुसऱ्या विषयामध्ये बोलण्यापेक्षा आपलं जे ध्येय आहे त्या विषयामध्ये बोलणं हे आपल्या सुखाचं आणि आपल्या स्वार्थाचं निश्चितच आहे. समर्थ असं म्हणतात की भक्ती ज्ञान वैराग्य लक्षण नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. काय काय बोलावं? अगदी प्रांजळपणाने बोलावं, सरळपणाने बोलावं. भक्तीविषयी बोलावं. विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे. खरी भक्ती ही द्वैतापेक्षा अद्वैतातच संभवते, पण त्याची सुरुवात मात्र द्वैतामध्ये होते. पूजा घेता ती प्रतिमा, प्रतिमेचीच पूजा करायची. अंगा येतो अंतरात्मा, अशा करता प्रतिमेची पूजा करायची. राजस्थानमध्ये एका संस्थानिकाकडे विवेकानंद गेलेले होते आणि ते संस्थानिक विवेकानंदांना म्हणाले की तुम्ही सांगता ते बाकीचं सगळं मला पटतं, पण मूर्तीपूजेवर मात्र माझा विश्वास नाही बरं का. त्या मूर्तीच्या ठिकाणी थोडाच देव बसलेला आहे. हे सगळं बोलणं चालणं वेगवेगळे विषय चालू असताना ते ज्या दिवाणखान्यामध्ये बसलेले होते, थोड्या वेळानी विवेकानंदांनी विचारलं की हे कोण, मोठमोठी तैलचित्र लावलेली होती, राजवाडा होता. तर ते म्हणाले की हे आमचे पणजोबा, काय अमुक अमुक राजे, हे आमचे आजोबा, हे आमचे वडील. ठीक आहे म्हणाले, या वडिलांचा फोटो खाली काढा. खाली काढला गेला, त्याच्यावर थुंका म्हणाले. ते म्हणाले काय सांगताय काय वडिलां. ते म्हणले वडिलांवर थुंकत नाही आहात, वडिलांच्या फोटोवर थुंकतो आहात. वडील कुठे आहेत तिथं? तिथं तर कॅनव्हास आहे आणि त्याच्यावर वेगवेगळ्या तऱ्हेनी रंगानी फराटे ओढलेले आहेत. वडील कुठे आहेत? थुंका ना, पायदळी तुडवा. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलते तेव्हा इंद्रिय मन बुद्धी जरी त्याच्यात गुंतलेली असली तरी इंद्रिय मन आणि बुद्धी याच्याही बुडाशी आत्मचैतन्य आहे, जीव चैतन्य आहे. जे जीव चैतन्य निघून गेलं शरीरातून की तो नाही असं समजलं जातं, तो गेला पार्थिव असं समजलं जातं. त्या चैतन्याकरता तो माणूस आहे असं म्हणतात, नाक डोळ्यांकरता थोडाच आहे. मनुष्य जातो तेव्हा देखील सगळं जागेवरच असतं, डोळे असतात, डॉक्टर बॅटरी घालून पाहतात खरंच आहे की नाहीये ते. जर असेल तर बुबुळाची थोडी तरी हालचाल होईल, पण चैतन्य नसतात. बाकी सगळे अवयव जागेवरच असतात, त्या चैतन्याकरता व्यक्ती असते. मी तुमच्याशी व्यवहार करतो तर तुमच्या चैतन्याकडे पाहून करतो आणि खास माझ्या चैतन्यातून तुमच्याशी व्यवहार घडत असतो. त्याची उपकरणं किंवा साधनं भले इंद्रिय असतील, मन असेल, बुद्धी असेल, पण त्याच्याही बुडाशी, त्याच्याही अधिष्ठानाशी चैतन्य असतं. चैतन्याने मी बोलतो, चैतन्याच्या अधिष्ठानावर मी चालतो, चैतन्याच्या अधिष्ठानावर मी विचार करतो. मी जेव्हा दगडाच्या देवाची पूजा करतो तेव्हा माझ्या आतलं चैतन्य जे आहे ते त्या दगडाच्या मूर्तीच्या आत चैतन्य आहे असा आरोप करतं. भले चैतन्य नसेल, आता तर शास्त्र असं म्हणतं की चैतन्य आहे, प्रत्येक जड वस्तू देखील सर्वात शेवटी चैतन्यमयच आहे. पण आधुनिक विज्ञान जरी बाजूला काढलं, काढता येणार नाही. सामान्य दृष्टीने जरी पाहिलं तरी देखील या ग्रंथाला नमस्कार करण्यात अर्थ काय? पण माझं चैतन्य आहे ते चैतन्य नमस्कार करत आहे, ते या ग्रंथात चैतन्य ओतत आहे. आज तुम्ही आळंदीला गेलात तर 700 वर्ष तिथं किती मंडळी भक्तिभावानी चैतन्य ओतून नमस्कार करत आहेत. देवाला देखील देवपण दिल्यानी येतं, दगडात थोडाच देव आहे. समर्थ असं म्हणतात की बाण ताम्र नाणे स्फटिक देवारा पूजणे, ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. पाहता नर्मदा गंडिका तिरी देव पाहता कोटीवरी, तयांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. तुम्ही गंडिकेवरूनच एखादा दगड आणता गुळगुळीत आणि शाळीग्राम म्हणून तुमच्या घरी पूजेमध्ये ठेवता. समर्थही विचारतात की कोण म्हटलं याच्यात देव आहे, गोटा आहे. पण तुम्ही चैतन्य त्याच्यात ओतलं आणि तो विष्णू आहे या भावनेनी पाहिलं आणि नमस्कार केला तर तुमच्या आतल्या चैतन्यावर त्याचा परिणाम होतो. तुमच्यात देव आहे की नाही तुम्हाला माहिती आहे की नाही याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत असं म्हणून जर मी नम्र झालो तर माझ्या चैतन्यात भरपूर फरक पडतो, माझं व्यक्तिमत्व बरंच बदलतं. तुम्ही जाग्यावर राहिलात तरी तो तुमचा प्रश्न राहतो. दगड जागेवर राहिला तर तो दगडाचा प्रश्न राहतो, मनुष्य मात्र देव स्वरूपाला जातो. पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा निघून गेले तरी ते निज रूपे असती, निज रूप ते जगत ज्योती. आपण त्या जगत ज्योतीशी परमात्म्याशी तदाकारता पावतो. ही भक्ती सांगणं गरजेचं आहे. म्हणून जी भक्ती आहे ती भक्ती प्रांजळपणाने बोलावी. मी नुकताच सातारला गेलो होतो. आमच्या ऑफिसमधले जनरल मॅनेजर आणि आयडीबीआय बँकेमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर झाले, तसे रिटायर झाले, तर ते मला म्हणाले की देव आणि देवत्व म्हणजे काय हे जरा समजावून सांगा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देव बाहेर आहे की नाही माहित नाही, पण देव आत तर निश्चित आहे. बाहेरच्या देवावर तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण तुमचा स्वतःवर तर विश्वास आहे. तुमच्या आत जे चैतन्य आहे त्यालाच देव असं म्हणतात. समर्थ म्हणतात, पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते तयासी म्हणावे देव. जे अव्यक्त आहे त्याला देव असं म्हणावं. वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जना कारणे. राम कृष्णादी जेव्हा अवतार लीला करत होते तेव्हा त्यांना काही सगळे देव मानत नव्हते. हळूहळू देवत्व येतं. देवत्व ही पदवी आहे, मनुष्य हा प्रमाण आहे. मनुष्याचा देवही होऊ शकतो. देव ही पदवी आहे आणि दानव देखील पदवी आहे. तुमचा आचार विचार ठीक नसेल, तुम्ही प्रामाणिक नसाल, अतिस्वार्थी असाल, दुसऱ्याला लुबाडत असाल, व्यसन करत असाल, दंगे धोपे करत असाल, तर दानव ही पदवी प्राप्त होते. पदवी आहे, मनुष्य आहे, दानव या नावाचा मनुष्य नाही. दानव ही पदवी आहे, देव ही पदवी आहे. जीवन उन्नत होऊ शकतं, जीवन खाली घसरू शकतं, कितीही खाली जाऊ शकतं, पण मुख्य देव मात्र निर्गुण. जो मुख्य देव आहे, समर्थ म्हणतात, जगी थोरला देव तो चोरला असे. जो थोरला देव आहे असं समजू नका कोणीतरी वर बसलाय आणि तुमचा सगळ्यांचा हिशोब पाहतोय आपल्या आणि तो एकटाच सगळ्यांना नियंत्रित करतोय असा कोणी बसलेला नाही. जर दिलं असेल तर हिशोबासकट तुम्हालाच पाठवलेलं आहे. तुम्ही कर्म केलं, चांगलं कर्म केलं, आज चांगला परिणाम झाला, वही देखील आजच लिहिली जाते. चांगलं कर्म केलं, चांगला परिणाम झाला, बुद्धी चांगली झाली, चित्त चांगलं झालं, मनावर चांगला संस्कार, वही इथल्या इथंच लिहिली जाते. कोणी तुमच्यावर लक्ष ठेवायला नाही. त्याच नियमाप्रमाणे तुम्ही घडत राहता. खोटं बोलायला सुरुवात केली, प्रयत्न करून बघा, एक महिना खोटं बोला, बोलू नका. बोलण्यासाठी सांगत नाहीये, पण काय परिणाम होतो बघा. घरी खोटे वागा, मित्रांमध्ये खोटे वागा, तुमच्या अंतःकरणावर खोट्याचा इतका संस्कार होईल. खरे वागा, त्याचाही अंतःकरणावर एक परिणाम होईल, संस्कार होईल, चित्तावर होईल, बुद्धीवर होईल. हळूहळू एक मनुष्य समोर येतो, त्याची पूर्व ओळख नसते आणि तुम्ही म्हणता लबाड वाटतो बा, त्याच्या डोळ्यावरून, त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या हावभावावरून. का बरं? लिहिला जातोय तो जसं बोलतो, जसा चालतो, जशी त्याची एक्सप्रेशन्स आहेत, फेस इज अन इंडेक्स असं म्हटलेलं आहे. चेहऱ्यावरच सगळं लिहिलेलं असतं, आपोआप समजतं. हे प्रांजळपणाने सांगावं, याला नीती असं म्हणतात. भक्ती, ज्ञान, वैराग्य, लक्षणं ज्ञानाचं लक्षण देखील प्रांजळपणाने सांगावं. समर्थ म्हणतात ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग इतर ज्ञान आहेत तीही ज्ञानच आहेत, पण ती ज्ञान घेतल्यानंतर सर्वात शेवटी त्या ज्ञानाचा परिणाम म्हणजे कुटुंब रक्षणाकरता आणि पोट भरण्याकरता आपल्या कुवतीप्रमाणे चार पैसे मिळायला सुरुवात होते. हे त्या ज्ञानाचं लक्षण आहे, या त्या ज्ञानाची कमाई आहे, तीही महत्वाचीच आहे. कारण जो मिळवत नाही, प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण, त्यामुळे प्रपंचामध्ये सावधान राहून आपल्या कुवतीप्रमाणे अर्थार्जन करणं आणि कुटुंबाचं रक्षण करणं, बाकीची सगळी ज्ञानं याला मदत करतात, ही गोष्ट घडण्यासाठी मदत करतात, त्याला ज्ञानच म्हणायचं. हे ज्ञान होयसे भासे तरी मुख्य ज्ञान अनारिसे, जेथ प्रकृतीचे पिसे समूळ वाव, असं समर्थ म्हणतात. मुख्य ज्ञान जे आहे त्या ठिकाणी प्रकृतीचं पिसं, प्रकृतीमुळे निर्माण होणारा भ्रम हा समूळ खोटा असं सिद्ध होत. उपनिषद म्हणतात ना अमृतस्य पुत्रा, हा तू खरं म्हणजे अमृत आहेस, मरणारा नाहीस, तू अज अमर असा आहेस. तुझी प्रकृती देहबुद्धी तुला मी जन्मतो मी मरतो अशा प्रकारे भावना देते, पण तुझ्या आत असणारं चैतन्य कधीही जन्मत नाही आणि कधीही मरत नाही. त्या चैतन्याला ओळखून घेणं, स्वरूप समाधान होणं, हे ज्ञानाचं लक्षण. तुकाराम महाराज म्हणतात ना, देह देवाचे देऊळ आत बाहेरी निर्मळ, देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो, देव पाहायला गेलो तर देवाशी एकरूपच झालो. म्हणून भक्ती लक्षण प्रांजळपणाने बोलावं, ज्ञान लक्षण प्रांजळपणाने बोलावं. का बरं बोलावं? हे बोललं म्हणजे आपल्या अंतःकरणात ठसतं. वैराग्य लक्षण, काही काही मंडळी मी संयम करू शकणार नाहीत असा धोशा लावतात. आपल्याला खाणं जे आहे ते समोर आलं की मात्र आवरत नाही, तर तसे संस्कार. खाणं समोर आलं की आपण आपल्या स्वतःला आवरायचं नाही असा संस्कार पक्का होतो. वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भामध्ये आपण वाहवत जाऊ किंवा जाऊ शकू असा विचार केला तर वेळ प्रसंगी जेव्हा तशी वेळच येते तेव्हा अचूक वाहवत जातो. पण जर वैराग्यासंबंधी थोडं बहुत चिंतन करत गेला तर वैराग्याचा अर्थ खायचंच नाही, प्यायचंच नाही, कोणताच विषय घ्यायचा नाही असा नाही. समर्थ तर म्हणतात चालता बोलता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी, असा विषयाचा त्याग सांगितलेला नाहीये. अतिरिक्त विषयांचा त्याग हे वैराग्याचं लक्षण. अतिरिक्त विषय हे अनेक अंगांनी आपल्या ठिकाणी प्रवेश करत असतात, अनेक अंगांनी. आणि आता सध्या तर इतक्या वेगाने ते प्रवेश करतात की बोलायची सोय नाही. मला इथल्या तरुण मंडळींचं अशा करता कौतुक वाटतं की या वेळेला 7:15 वाजलेले आहेत. जर फर्ग्युसन रोडवर गेलात तर तुम्हाला समजेल विषयामध्ये वाहवत जाणं हे एक जीवन आहे, आणि एकदा त्याची चटक लागली की हळूहळू वखवख निर्माण होते. माझा एक मित्र आहे कॉलेजमधला, आता तो मित्र राहिला नाही त्यावेळेला, मला म्हणत असे की घरात बसून काय करतोस, आणि तिथं स्वामींच्या दुकानात बसून तरी काय करतोस, जरा चल डेक्कनवर जाऊ. एक प्रकारची वखवख निर्माण होते, डोळ्याचे विषय आहेत. मनुष्य हा स्खलनशीलच आहे, मनानी बुद्धीनी इंद्रियांनी त्याचं स्खलन स्वाभाविक आहे. घरात टीव्ही पाहताना देखील किती स्खलन होत असेल, होतं. म्हणून वैराग्य विचार असं सांगतो की आपल्या कर्तव्याच्या आड येईल, कर्तव्यातून च्युत होईल होऊ आपण, अशा प्रकारे विषयांचा मारा आपल्यावर नसावा. आपल्या आत्महिताच्या आड येईल अशा प्रमाणात विषयांचा मारा आपल्यावर नसावा. हे आपण बोलत जावं, आपल्याशीही सांगत जावं. कारण वैराग्याबद्दल, वैराग्य म्हटलं की मोठी भीती निर्माण होते. वैराग्य म्हणजे आता हा काय करणार असं वाटायला लागतं. पण सीमित विषय सेवनाने कितीतरी लाभ आहेत, मनाचा लाभ आहे. झोपेत विषय आठवणं चांगलं नाही, जागृतीमध्ये विषयांनी व्यग्रता येणं चांगलं नाही. जीवन ज्यामुळं खराब होतं, खराब याचा अर्थ समोर आत्ता जे आहे तिथं लक्ष न लागता आणि कुठं लक्ष लागत असेल तर ते हितावह नाही. मन 100 तुकड्यांमध्ये विभागलं जाणं हे थोडंच चांगलं आहे. समर्थ असं म्हणतात की ते बोलत जावं. नीती न्याय स्वधर्म रक्षण साधन मार्ग अध्यात्म निरूपण प्रांजळ बोलावे. साधना काय आहेत सांगत जावं, बोलत जावं. आपल्याला कशी साधना करायची आहे याची आपणच उजळणी करत जावं. आपल्याला कशी साधना करायची आहे त्या साधक मित्राबरोबर बोलत जावं, सांगत जावं. आपल्या मनातला विचार जर प्रगट केला तर त्याचा एक लाभ असा असतो की आपल्याला प्रगट केलेल्या विषयापासून मागं वळता येत नाही. एरवी जोपर्यंत तुम्ही बोलत नाही आणि तुमच्यापर्यंतच ती गोष्ट असते आणि तुम्ही डिक्लेअर करत नाही, जाहीर करत नाही मी साधक आहे, तोपर्यंत तुम्ही सुशिक्षित, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित असता. कसेही वागायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही साधक आहात या पद्धतीने जर 10 लोकांना समजलं तर 10 लोकांचे डोळे तुमच्याकडे पाहतात. तुम्ही वेडवाकडं वागू शकत नाही, तुमच्यावरही आपोआप बंधन येतं. प्रसंगे हरिकथा करावी, सगुणी सगुण कीर्ती धरावी, निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. प्रसंगा प्रसंगानी हरिकथा करत जावी. रामकृष्ण वचनामृत जर आपण वाच काढलं तर पाना पानावर ध्रुव असा होता, प्रल्हाद असा होता, नारद असे, भीष्म असे, रामचंद्र असे, अशा प्रकारे मोठ्या खुसखुशीत गोष्टी रामकृष्ण सांगत असत. हरिकथा करण्याचं अजून एक कारण असं की महाजनो येन गता हा स एव पंथा हा असंही म्हटलं जातं. या विशिष्ट वेळेला जे आदरणीय लोक होते, जे सत्पुरुष होते, ते कसे वागले हे ऐकावं अथवा वाचावं अथवा सांगावं. मतभेदाचे जर प्रसंग आले वडिलांबरोबर तर रामचंद्र कसे वागले ऐकावं. आईबरोबर मतभेदाचे प्रसंग आले, हरिकथा सांगत जावी. सांगताना आपल्याही ठिकाणी ठसते. ज्याला सगळं जग उघड उघड चांगलं जीवन असं म्हणतं आहे, अशा पुरुषांची जी चरित्र आहेत ती चरित्र पाहत जावीत, ऐकत जावीत, सांगत जावीत. त्याचा लाभ होतो. अतिशय क्रुशल अशा वेळा येत असत तेव्हा रामायणात उल्लेख आहे की रामचंद्र देखील वसिष्ठांना बोलवत असत आणि विचारत असत की आमचे अत्यंत सचशील असे पूर्वज जे न्यायप्रिय होते जे प्रजेच्या हितामध्ये दक्ष होते अशा पूर्वजांनी अशा प्रसंगी काय केलेलं होतं असं रामचंद्र विचारत असत. कारण त्या गोष्टी मार्गदर्शन म्हणून तर उपयोगालाच येतात. प्रसंगे हरिकथा करावी सगुणी सगुण कीर्ती धरावी. आपण जेव्हा सगुणाच्याच बोधात आहोत देहबुद्धीमध्ये आहोत तोपर्यंत सगुण कीर्ती अंबुराव महाराजांच्या गोष्टी ऐकल्या की कसं वाटतं, उमदीकर महाराजांच्या गोष्टी ऐकल्या की कसं वाटतं, गोंदवलेकर महाराजांच्या कसं वाटतं. स्वरूपानंदांच्या गोष्टी ऐकल्या की आपल्याला कसं वाटतं, कसे होते, कसे बोलत होते, कसे चालत होते, याच्यावरून देखील आपल्याला समजतं. एकदा स्वामीजी म्हणाले की योगिनीताई स्वरूपानंदांकडे सेवेकरता म्हणून होती आणि तिला सेवा अशी दिलेली होती की त्यांचं जेवणाचं ताट स्वरूपानंदांचं त्यांच्या समोर नेऊन ठेवायचं. तर योगिनीताईंनी ताट स्वरूपानंदांच्या समोर नेऊन ठेवलं आणि जायला लागली तर त्यांनी बोलवलं तिला परत आणि म्हणाले की असं नाही ठेवायचं, म्हणून ते उचललं आणि सावकाश जमिनीवर ठेवलं. ते म्हणाले की या जमिनीवर जे सूक्ष्म जीवाणू असतात त्यांना त्रास होतो म्हणाले. या गोष्टीपासून आपल्यालाही काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे सगुण कीर्ती सगुणाचं वर्तन याच्या संबंधी ऐकत जावं. निर्गुण प्रसंगे वाढवावी अध्यात्म विद्या. आणि निर्गुण प्रसंग असेल त्यावेळेला अध्यात्म विद्येमध्ये काय सांगितलेलं आहे, शास्त्र काय सांगतं, उपनिषद काय सांगतात, वेद काय सांगतात, गीता काय सांगते याबद्दल बोलत जावं. पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त, बहुधा बोलणे अव्यावेस्त बोलोची नये. एक पूर्व पक्ष असतो आणि एक सिद्धांत असतो. कीर्तनाच्या परंपरेत पूर्व पक्षाचं कथन असतं आणि त्याच्यावरून सिद्धांत सांगितला जातो आणि त्या सिद्धांताला अनुलक्षून एखादी गोष्ट सांगितली जाते. पूर्व पक्ष मांडल्यानंतर सिद्धांत जरूर सांगावा आणि त्या सिद्धांतावर निरूपण करावं. ते याच समासामध्ये पुढे म्हणतात की सगुण कथा यानव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण. सगुण कथा बोलत जाणं सांगत जाणं हे कीर्तनाचं लक्षण आणि अद्वैत तत्वज्ञान सांगणं याला ते निरूपण असं म्हणतात. पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त, बहुधा बोलणे अव्याव्यस्त बोलोची नये. अस्ताव्यस्त कधीही बोलू नये. काय विचारले, काय उत्तर देतोय, कुठून सुरू झालंय, कुठून संपतंय लक्षातच येत नाहीये काय बोलतोय ते, अशा प्रकारे कधीही बोलू नये. किंवा कधी कधी बोलण्याची पद्धत असते की एकच एक गोष्ट काही गोष्टीमध्ये तयारी करून आलेला असतो आणि तीच गोष्ट त्याच्यावरच सगळी गाडी आणायची. भगवद्गीतेतला एक श्लोक वाचायचा आणि धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे शंख फुंकले गेले, रणांगणावर कौरव आणि पांडव एकत्र झाले, अर्जुनाला शोक झाला, याच्यात जवळपास 40 मिनिटं खर्च करायची आणि 10 मिनिटं जेमतेम काहीतरी श्लोकावर बोलायचं संपलं. अव्याव्यस्त म्हणजे अस्ताव्यस्त बोलणं किंवा जो विषय आहे तो लक्षात न घेता आपल्याला बोलायचे तेच बोलत राहणं, विषयाला धरून न बोलणं. जसं मी ऐकलं तर की एक गोष्ट खूप चांगली तयार करायची की मुसळधार पाऊस पडला, आकाश भरून आलं, मुसळधार पाऊस पडला, रस्त्यांवर ओढ्यासारखं पाणी वाहायला लागलं. मग मी पाहिलेला क्रिकेटचा सामना पाहायला गेलो आणि थोडं इकडे तिकडे वर्णन करायचं, आकाशात ढग भरून आले, मुसळधार पाऊस पडला, बघता बघता ग्राउंडवर सगळीकडे पाणी झालं. मी असं सांगत होतो तर कोणीतरी मला म्हणालं की मी आई आईवर काय लिहाल, आई कशी प्रेम करते मुलांवर, आई कशी मुलांच्या हिताकरता झटते. एकदा मला शाळेत न्यायला आलेली होती, परत येताना ढग भरून आले, मुसळधार पाऊस पडला. मी पाहिलेली फुटबॉलची मॅच तसंच, 15 ऑगस्ट तसंच, पावसाळ्याचे दिवस असतात, कुठूनही पाऊस पडायचा आणि पावसाचं मात्र चांगलं वर्णन करायचं. मग अशा प्रकारे एक तासभर पाऊस झाला, पश्चिमेकडे पाहिलं तर इंद्रधनुष्य दिसत होत. याला अव्यवस्थ बोलणं असं वाटतं. पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत निरूपण करावे नेमस्त, बहुधा बोलणे अव्याव्यस्त बोलोची नाहीये. असं समज ते असं बोलू नका म्हणून सांगितलंय बरं का, बोलोची नाहीये. करावे वेद पारायण, सांगावे जनासी पुराण, माया ब्रह्मीचे विवरण साकल्य वदावे. पुढच्या वेळेला बघू. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.